ಮಾಂಸಯೋ ಅವ್ಯಭಿಚಾರೇಣ ಭಕ್ತಿ ಯೋಗೇನ ಸೇವತೆ ಸ ಗುಣಾನ್ ಸಮನೀತ್ಯೈತಾನ್ ಬ್ರಹ್ಮಪೂಜಾಯ ಕಲ್ಪತೆ. ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ಭಕ್ತಿ ಅಂದರೆ ಏಕನಿಷ್ಠ ಭಕ್ತಿ, ಅನನ್ಯ ಭಕ್ತಿ, ಜೊ ಮಾಝ ಸೇವನ ಕರ್ತ. ಭಕ್ತಿಜಿ ಅನನ್ಯತ ಧ್ಯಾಶೀ ಏಕರೂಪತ ಧ್ಯೇಯನಿಷ್ಠತ ಆಪಲ್ಯಾ ಕರ್ತವ್ಯಾಬದ್ದಲ್ ಏಕನಿಷ್ಠತ ಸಂಸಾರಮಧ್ಯೆ ಏಕನಿಷ್ಠತಾ ಯಾಚಾ ಏಕನಿಷ್ಠತಾ ಹಾ ಗುಣ ಆಹೆ. ಏಕಾ ಠಿಕಾಣಿ ಜರ ಅಸಲಾ ತರ ದುಸರ್ಯಾ ಠಿಕಾಣಿ ತೋ ಅಸಲಾಸ್ ಪಾಹಿಜೆ ಅಸ್ತೋ. ಆಣಿ ಏಕಾ ಠಿಕಾಣಿ ನಸೇಲ್ ತರ ತಸಾ ಸ್ವಭಾವ ಆಹೆ ಮ್ಹಣೂನ್ ತೋ ಅನೇಕ ಠಿಕಾಣಾಹುನ್ ನಾಹಿಸಾ ಝಾಲೆ ರಾಹಣಾರ ನಾಹಿ. ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ಆಣಿ ವ್ಯಭಿಚಾರಿ, ವ್ಯಭಿಚಾರಿ ಹೀ ಪ್ರಕೃತಿ ಅಸ್ತೆ ಆಣಿ ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ಹೀ ದೇಖಿ ಪ್ರಕೃತಿಚ ಅಸ್ತೆ. ಭಗವಂತನ್ನ ಜಿ ಭಕ್ತಿ ಅಪೇಕ್ಷಿತ ಆಹೆ ತೀ ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ಭಕ್ತಿ ಅಪೇಕ್ಷಿತ ಆಹೆ ಆಣಿ ಹೀ ಅವ್ಯಭಿಚಾರಿ ಭಕ್ತಿ ಸ್ವತಃ ಭಗವಂತನ್ಚ ಠಿಕಾಣಿಸ್ ಭಗವಂತನ್ನ ಅಪೇಕ್ಷಿತ ಆಹೆ. ತತ್ವಾಚ್ಯ ಬಾಬತ್ ಅವ್ಯಭಿಚಾರ ಆಣಿ ವ್ಯಭಿಚಾರ ಹೆ ಫಾರ ಪ್ರಸ್ವೇಶ ತತ್ವಾಚ್ಯ ಬಾಬತ್ ಪರಮಾತ್ಮೆಯ ಬಾಬತ್ ನಿರ್ಗುಣ ನಿರಾಕಾರ ಅವ್ಯಕ್ತ ಅಚಿತ್ಯ ಅಶಾ ಪರಮಾತ್ಮೆಯ ಬಾಬತ್ ವ್ಯಭಿಚಾರ ಆಣಿ ಅವ್ಯಭಿಚಾರ ಹೆ ಪ್ರಸ್ವೇಶ ಆಯ್ತು. कस लागण कठिन परीक्षा होने कठिन मनु हा भक्ति हा शब्द सगुणा बाबत अव्यभिचार असा जास्त संभव तो अव्यभिचारिणी अस ज्ञानाच ही लक्षण तेराव्या अध्यायामध्ये जी ज्ञान लक्षण सांगितली त्याच्यात आलेलं आहे. एकनिष्ठता तत्वाबद्दल एकनिष्ठता कितीही राखण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील तत्वाच्या बाबत जोपर्यंत संपूर्ण तयारी होत नाही एखाद्याची तोपर्यंत काही ना काहीतरी गफलत होऊ शकते, पण तो व्यभिचार असतो. मी काय म्हटलं ते तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. सद्गुरूंनी उपदेश केला तेच तू आहेस तत्वमसी, तर तत्वमसी हे सद्गुरूंनी सांगितल्यानंतर तोच मी आहे हे तत्वत लक्षात जरी घेतलं तरी त्याबाबत गफलत होऊ शकते, आपण विसरू शकतो. आपल्या ते संपूर्ण अंगवळणी पडलं असं होऊ शकत नाही, ते व्हायला खूप वेळ लागतो. पण हा जो मध्ये केलेला वेळ आहे तर तो वेळ व्यभिचाराचा समजला जात नाही, एकनिष्ठतेशी गफलत असा समजला जात नाही, ती साधकाची प्राकृतिक त्रुटी समजली जाईल. म्हणून या अव्यभिचारी भक्तीबद्दल अशी एक विशेष गोष्ट आहे असं वाटतं की अव्यभिचारी भक्ती ही व्यक्तीबाबत संभवते. निर्गुण निराकार अशा तत्वाबद्दल चूक होऊ शकते, चूक करण्याची इच्छा नसते पण चूक होऊ शकते. त्याला प्रकृतीची मर्यादा आहे, बोध अजून नीट ठसावलेला नाहीये, ऐक्या वेळेला बोधातून घसरला तर परत परत प्रयत्न करणं हा त्याला मार्ग आहे. व्यक्तीशी मात्र फार एकनिष्ठच राहिलं. व्यक्तीच्या बाबत एकनिष्ठता ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि अव्यभिचार हा व्यक्तीच्या बाबत व्यक्ती आदर्श असताना जपण्याची गोष्ट आहे आणि व्यक्ती गेल्यानंतर देखील जपण्याची गोष्ट आहे. आपल्याला इतिहासातल्या गोष्टी माहिती आहेत की नेताजी मावळ शिवाजी राजांचे सेनापती एका विशिष्ट प्रसंगी शिवाजी महाराजांना सोडून गेले. एवढंच नव्हे तर त्यांनी धर्म बदलला. त्यांना वायव्य सरहद्द प्रांत खैबर खिंड आणि तिथून पलीकडे असणाऱ्या शत्रूंशी लढण्यासाठी म्हणून पाठवलं गेलं. नंतर खूप वाईट वाटून ते परत आले, पळून आले. शिवाजी महाराजांनी त्यांची परत शुद्धी करून घेतली, त्यांना परत आपल्यामध्ये सामावून घेतलं. पण अव्यभिचारी भक्तीचं जर लक्षण सांगायचं असेल तर प्रतापराव जर हे सांगितलं जात तेही शिवाजी महाराजांचे सेनापतीच होते. आणि सगळीकडे जाळपोळ करत फिरणाऱ्या बहलोल खानाला त्यांनी सगळ्या बाजूने जेलबंद केलं, घेरलं. बहलोल खान शरण आला, प्रतापराव गुजरांच्या पाया पडला आणि परत कोणत्याही बहकाव्याखाली कोणतंही दुष्कृत्य करणार नाही अशा प्रकारचं वचन दिलं आणि बहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी सोडून दिला. ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांना समजली तेव्हा शिवाजी महाराज संतापले, कोणाच्या आज्ञेने सोडून दिला असं विचारले. इथं आज्ञा एका राजाची चालते, तुम्ही कोण सोडून देणार? जोपर्यंत बहलोल खान परत हातात येत नाही तोपर्यंत तोंड दाखवू नका असा निरोप शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजरांना दिला. आणि शिवाजी महाराजांचा आडाखा खरा ठरला. बहलोल खान सोडून दिलेला परत आपलं सैन्य वाढवून आणि सर्व सीमांवर त्रास देत फिरत होता आणि प्रतापराव गुजर बहलोल खानाला परत एकदा नेस्तनाबूत करण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होते. आणि एकदा असं झालं की बहलोल खानाच्या मागावर असताना अमुक एका ठिकाणी बहलोल खान सैन्यासकट दाखल झालेला आहे असं रपेट मारण्यासाठी म्हणून सैन्यापासून दूर गेलेल्या प्रतापराव गुजरांना गुप्तचरांनी येऊन सांगितलं. शिवाजी महाराजांची जळजळीत नजर आणि कडक असा संदेश इशारा की बहलोल खान मिळेपर्यंत परत तोंड दाखवू नका, बाहेर फिरायला म्हणून गेलेले प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर सहा सैनिक असे एकूण 7 जण प्रतापराव गुजरांनी कडक बहलोल खानाच्या सैन्यावर हल्ला केला. ऐते सापडले 7 जण होते. पण अव्यभिचारी भक्तीचं लक्षण आहे, मारले गेले. सिंहासनाच्या पायऱ्या चढताना शिवाजी महाराजांना बाजीप्रभू मुरारबाजी तानाजी यांच्या बरोबरीने प्रतापराव गुजरांचीच आठवण झाली. नेताजी पालकरांची त्या मनाने नाही. अव्यभिचारी वृत्ती ही मागं पुढं पाहत नाही. अव्यभिचारी भक्ती ही तत्वाबरोबर म्हणण्याच्या ऐवजी व्यक्तीबरोबरच अधिक गणली जाते. भगवंत इथं अव्यभिचारी भक्ती हा गुणातीत होण्याचा उपाय सांगतायत. खरं म्हणजे कोणाही व्यक्तीचा संघ म्हणजे व्यक्तीच्या प्रकृतीचा संघ असतो. त्याची जी आणि जशी प्रकृती असेल त्या आणि तशा प्रकृतीशी अव्यभिचार पद्धतीने अत्यंत निष्ठेने राहणं हे गुणातीत होण्यासाठी आवश्यक असं भगवंत सांगतात. सगुणावर अलोट भक्ती, अव्यभिचारी भक्ती, एकनिष्ठ भक्ती, सत्व गुण आहे पण सत्व गुणाचा अहंकार नाही. जेव्हा संतांवर अव्यभिचारी भक्ती अशा पद्धतीने, संतांची सेवा, संतांचा शब्द प्रमाण अशा पद्धतीने संतांबरोबर राहायचं, इथं भगवंत स्वतःचा उल्लेख करतात माझ्याबरोबर म्हणजे श्रीकृष्णांबरोबर. त्या भगवंतांचं सगळं जे चरित्र आहे ते त्या चरित्राच्या मध्ये गुणातीताचे जे गुण आहेत अशा गुणांच्या बरोबर पण देहधारी अशा श्रीकृष्णाबरोबर राहायला भगवंत सांगत आहे. भक्ताच्या कर्मांबाबत, कर्मफळाबाबत जसा स्वतः द्रष्टा राहून स्वतःच्या कर्मांबाबत, स्वतःच्या कर्मफलांबाबत तो एका स्थिर शांत भूमिकेत असतो, तसं भक्ताला देखील यांच्या संगतीमध्ये हळूहळू त्या प्रकारची युक्ती जमायला सुरुवात होते. संतांच्या बरोबर राहिल्याने संतांच्या गुणांचा स्पर्श झाल्याखेरीज राहत नाही. संतांचं जे आवडतं ते आवडतं आपलंही अशा प्रकारची भूमिका झाल्याखेरीज राहत नाही. नंतर नंतर तर संत ज्या विचाराच्या पातळीवर त्या विचाराच्या पातळीवर साधन देखील येतो. अव्यभिचारी भक्ती करता करता सगळं संभवतं. निर्गुण फारच तटस्थ आहे. तुम्हाला जमलं नाही तरी हरकत नाही, तुम्ही परत प्रयत्न करायचा आहे. पण ती चूक धरली जाते. व्यक्तीबद्दलचा संदेह हा फार महागात पडू शकतो, कारण तो संदेह हळूहळू दरी वाढवू शकतो. कारण ती व्यक्ती सतत तुम्हाला समोर दिसते. तुम्हाला तुमची प्रकृती बाजूला करायची आहे, त्याची जशी असेल तशी स्वीकारायची आहे, कारण त्याची एक प्रकृती आहेच. आणि तरीही त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे, प्रेम करायचं आहे, तो सांगेल त्याचं अनुसरण करायचं आहे. अशा वेळेला घुसमट होण्याची शक्यता आहे, ती सहन करायची आहे. तुलनेने जितकं जवळ जाऊ संतांचं तितकं जर त्यांची प्रकृती आणि प्रकृतीकडंच लक्ष अशा प्रकारची गोष्ट असेल तर जास्त घुसमट होण्याची शक्यता असते. शक्यता म्हणतोय संदेह निर्माण होण्याची शक्यता असते. चातुर्मास होता. साईबाबा भाकरी आणि कांदा खात होते. तिथं आलेल्या एका ग्रहस्थांना असं मनात आलं की चातुर्मास आहे अशी अपेक्षा नाही साईबाबांसारख्या संतांकडून की ते आता भाकरी आणि कांदा खाती सगुण ही अशी गोष्ट आहे, व्यक्ती ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक क्षणाला तिच्याकडे नव्या दृष्टीने तुम्ही पाहाल, तिचे विचार परत परत पाठाल, परत परत तिच्या कृती पाहाल. कोणत्या क्षणी शंका येईल सांगता येत नाही, कोणत्या क्षणी अविश्वास निर्माण होईल सांगता येत नाही, कोणत्या क्षणी तुम्हाला वाटेल की आपण जेवढा विश्वास ठेवलेला होता तेवढा योग्य की अयोग्य सांगता येत नाही. निर्गुण ही गोष्ट अशी आहे की उघड उघडच कठीण आहे, उघड उघडच प्रकृतीत न सामावणारी आहे. त्यावेळेला तुम्हाला असं वाटू शकतं की आपल्या प्रकृतीची मर्यादा आहे, संपूर्ण निर्गुणाचा बोध फार कठीण आहे. पण निर्गुणाचा बोध झालेला आहे अशा व्यक्तीच्या संगतीत राहणं हेही खूप कठीण आहे. तुम्ही अव्यभिचारी भक्ती करायचं ठरवाल देखील, पण तरी देखील अडचणी खूप आहेत. कधी तुमच्या निर्णयाशी सुसंगत असं बोलणं नसेल, कधी तुम्ही केलेल्या तर्काशी सुसंगत असं बोलणं नसेल, कधी तुम्हाला आवडेल अशी कृती नसेल. कधी असेल जे असेल ते आणि तसं स्वीकारायचं ही फार कठीण गोष्ट आहे. सगुणाची संगत आपल्या ठिकाणी भरपूर श्रद्धा निर्माण करते, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगुण संतांची संगत आपल्या ठिकाणी खूप विवेक निर्माण करते, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. सगुण संतांची संगत आणि त्यामध्ये मिळालेला आनंद यामुळं आपली ध्यानात आतोनात प्रगती होते, मी त्याचा अनुभव घेतलेला आहे. एरवी जे 10-10 वर्षात झालं नसतं ते 2-2, 3-3 वर्षात होत. तुम्हाला वेग लागणं आवश्यक आहे. तुम्ही भक्त होऊन राहणं आवश्यक आहे, काहीही होऊ शकतं. फक्त सगुण संत हे जसेच्या तसे स्वीकारावे लागतात, जसे आहे तसे. अडचणी अशा असतात की सगुणांना स्वीकारण्याच्या अडचणी, की तुमचं मंडळ एवढी सगळी व्यवस्था करतं किंवा स्वामीजींनाही विचारलं जात असे की एवढं सगळं होतं, मग परगावून येणाऱ्या साधकांकरता तुम्ही का नाही काही करत? त्यांच्याकरता खरं म्हणजे इथं जेवण ठेवलं पाहिजे, त्यांची निवासाची व्यवस्था केली पाहिजे. पुण्यात खूप अडचण होते आणि स्वामीजी असं म्हणत असत की भरपूर लॉजेस आहेत, यावं उतराव. पुण्यासारखं ठिकाण आहे, कुठेही गेलात तर जेवण मिळेल. तुम्ही गोंदवल्याला गेलात तर तिथं जेवण नाहीये. बाहेर कुठं जेवायची सोय नाही, छोटं गाव आहे, तुमच्या सवयीचं जेवण तिथं मिळणार नाही. मठात प्रसाद आवश्यक आहे, योग्य आहे. पाऊस मध्ये गेलात तर जेवायची सोय नाही, तसं पुणे नाहीये. त्याबाबत ते व्यवहारही होते. पण तुमच्या मनामध्ये येऊ शकेल की एवढी एक गोष्ट यांना कशी नाही समजत, येऊ शकेल यांनी हे करणं आवश्यक आहे, हा विचार वर्धिष्णू होऊ शकेल. आमच्याकडे यांचं लक्ष नाहीये असं वाटू शकेल. मी एक उदाहरण दिलं, सगुण हे वारंवार संदेहाला प्राप्त होतात. सगुण आणि सगुण चरित्र त्यांचे निर्णय देखील बरेचसे आत्मबोधातून असले तरी बाहेर पडताना त्यांच्या प्रकृतीच्या माध्यमातून बाहेर पडतात. कधी कधी प्रकृती कडक असेल, कधी कधी एखाद्या संतांची प्रकृती फार मवाळ असेल, तेव्हा आजूबाजूचे लोक कसे, ते कसे, कसं काय इथं होणार, अशा अशा प्रकारचा संदेह देखील निर्माण होऊ शकतो. सगुण हे नेहमी संदेहाने भरलेलं असतं. सगुणाच्या अवतीभोवती संदेह राहण्याची शक्यता असते. असं असेल तरी अव्यभिचारी भक्ती, जरा त्याच्यातली कठीणता सांगितली की मग अव्यभिचारी भक्ती तशाही परिस्थितीत करायची आहे हे लक्षात येतं. श्रीकृष्णांच्या जवळ जायचं आहे पण शक्य नाहीये, कारण त्यांच्याबरोबर सात्यकी आहे. श्रीकृष्णांच्या जवळ बलराम आहे, ते रथातून येणार आणि जाणार आणि तुम्ही त्यांना नुसते पाहणार, त्यांच्या जवळ तुम्हाला जाता येत नाहीये. श्रीकृष्णांच्या जवळ जायचं आहे. ते त्यांच्या जीवित कार्यामध्ये आहे आणि तुमचं जीवित कार्य त्यांच्याबरोबर राहण्याचं असं तुम्ही ठरवलेलं आहे. ते प्रसंगी त्यांच्या त्यांच्या विचाराप्रमाणे कोणाकोणाला महत्व देऊन राहतील तरी तुम्हाला राहायचं आहे. हे सगळं खूप अवघड आहे. पण सगुण संतांची किंवा श्रीकृष्णांची जी संगत आहे ती संगत अप्रतिम भक्ती निर्माण करते हे तितकंच खरं आहे. एरवी आपल्या हृदयामध्ये अशा प्रकारची भक्ती निर्माण झाली नसती जी स्वामीजींच्या संगतीमुळे झाली. एवढंच नव्हे तर समर्थ म्हणतात की मनासंग हा सर्व संघास तोडी, मनासंग हा मोक्ष तात्काळ जोडी. संतांची संगती हा तात्काळ मोक्ष जोडण्याचा मार्ग आहे असं समर्थ म्हणतात. त्यांनी त्यांच्या जवळ राहायला मिळालं तरी देखील आणि त्यांच्या जवळ प्रसंगी राहायला मिळालं नाही तरी देखील भक्तीच्या अव्यभिचारतेत अंतर नसलंच पाहिजे, कारण या भक्तीने आपल्या स्वतःच चित्त पालटत असत, आपलं स्वतःच मन बदलत असत, आपल्या बुद्धीचे निश्चय अधिकाधिक उत्तम होत असतात. त्याच्याकरता याची गरज आहे. आणि अशा प्रकारच्या भक्तीला पर्याय नाहीये. हे काही फक्त भगवंतच सांगतायत असं नाही, कृष्णमूर्तींनी आयुष्यभर सांगितलं की गुरु नसला पाहिजे. सांप्रत काळी गुरूंचा भुजभुजाट झालेला आहे आणि त्यामुळं खरा मार्ग खरं म्हणजे अडून बसलेला आहे. फार परावलंबित्व आलेलं आहे, जाणीवेचे डोळे उघडतच नाहीयेत आणि हे सगळं शास्त्रांमुळे झालेलं आहे आणि गुरूंमुळे झालेलं आहे. हे ज्यांना पटलं ते कृष्णमूर्तींच्या मागे लागायला लागले. विभूती पूजेला पर्याय नाहीये. ज्यांना हे समजलं असं वाटलं त्यांना असं वाटायला लागलं की हे जे सांगतायत कोणाचीही पूजा करू नका, यांच्या जास्तीत जास्त संगतीत राहू म्हणजे यांचा विचार अधिकाधिक कळेल. कृष्णमूर्तीच गुरु झाले. जे म्हणत होते की कोणी गुरु नसतो कधी, तोच मनुष्य गुरु होऊन राहिला. सगळे लोक त्यांना मानायला लागले. कृष्णमूर्तींचं व्याख्यान मुंबईत असेल तर मुंबईत, मद्रासमध्ये, लंडनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, सिडनीमध्ये हवं तिथं जाणारे लोक होते. जिथं आहेत तिथं कशाकरता हे निर्माण झालं? विभूतीला भजणं हे अपरिहार्य आहे. सगळा मार्क्सवाद हा व्यक्तिनिष्ठतेच्या विरोधात उभा आहे. पण मार्क्स आणि लेनिनचे चांगले पुतळे रशियात उभारले गेले. ज्यांनी सांगितलं की व्यक्तिनिष्ठा नको त्याचे पुतळे उभारले जातात. सगळा मुसलमान धर्म हा निर्गुणावर आधारित आहे. तरी पैगंबरांना मानणारे लोक आहेतच. हे तत्वज्ञान ज्यांनी सांगितलं त्याची पूजा करावीशी वाटणं हे स्वाभाविक आहे. जे कोणी पैगंबरांच्या संगतीत राहिले असतील त्यांना जास्त चांगला आणि उत्तम बोध झाला असेल असं आपल्यालाही वाटत. बुद्धांनी मूर्तीपूजेला विरोध केला तर सगळ्या स्तूप जे आहेत तिथं बुद्धांच्या मूर्ती आहेत. कशा करता आहेत? निर्वाण आणि शून्य एवढी ज्यांची भूमिका होती आणि ते म्हणत होते की भगवंत किंवा मोक्ष अशी कोणतीही गोष्ट नाही, ते ज्यांनी सांगितलं त्याच्या मूर्ती. जशी सत्यनारायणाची पूजा तशी सत्य बुद्धाची पूजा सुरू झाली. हे काय? याचं कारण मनुष्य मात्राला विभूतीच्या जवळ राहणं हे नेहमीच आवडणार आहे आणि जर राहायचं असेल तर मग एकनिष्ठतेने राहा असं भगवंत सांगतायत. मामचयो अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. मला म्हणजे श्रीकृष्णाला गुणातीत होण्याचा उपाय आहे. इथं श्रीकृष्ण हे लक्षणाने घ्यायचं. मग श्रीराम असू शकतील, बुद्धही असू शकतील, कृष्णमूर्तीही असू शकतील, स्वरूपानंदही असू शकतील, ज्ञानेश्वर महाराजही असू शकतील. ज्याला ज्याला बोध झालेला आहे असा कोणताही बुद्ध पुरुष असू शकेल की त्याच्याजवळ अव्यभिचारी पद्धतीने राहायला शिका. अव्यभिचारी पद्धतीने राहणं ही मोठी कसरत आहे. अहंकाराला ठेच लागते. वेगळा विचार ऐकायला मिळतो. पटेन असं होतं तेव्हा पटवून घ्यायला लागतं. अशा पद्धतीने जो माझ्या बरोबर अव्यभिचारी भक्तीने राहतो त्या त्या काळातली माणसं, त्या त्या काळातलं साहित्य, त्या त्या काळातलं जीवन प्रकार याच्यावर संतांची अथवा अवतारांची फार मोठी छाप पडते. जेव्हा भगवंत होते तेव्हा सगळ्या गोकुळावर छाप होती, मथुरेवर छाप होती, द्वारकेवर छाप होती, जाते तिथं छाप पडत असे. अशी वर्णन आहेत महाभारतामध्ये की श्रीकृष्ण रथातून जात असताना हस्तिनापूरला आले तर खिडक्यांमधून गच्चीमधून रस्त्यांवर लोक उभे होते त्यांना पाहण्यासाठी. त्यांना काय पाहण्यासाठी उभे होते? त्यांचं सौंदर्य अप्रतिम होतं, त्यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता, त्यांच्याभोवती एक वलय निर्माण झालेलं होतं. हा भगवंत आहे अशी कित्येकांची श्रद्धा होती. असा त्या त्या काळात त्या त्या व्यक्तीचा देखील फार मोठा प्रभाव असतो. हा सर्वसामान्य जनतेवर असतो पण भक्तांनी तो स्वीकारायचा आहे आणि अनकंडिशनली स्वीकारायचा आहे. कुठलीच अट नाही. अशा पद्धतीने जो स्वीकारतो सगुणांसमती त्येकान ब्रह्मभूया हे कल्पते, तो गुणांना उलाटतो, गुणांना उल्लंघून जातो असं भगवंत म्हणतात. तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्ती योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. व्यभिचार रहित अशा चित्ताने, चित्त हे नेहमीच द्वंद्वात्मक काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. मन देखील द्वंद्वात्मक स्थितीत राहणं पसंत करत. एखादी व्यक्ती आपल्याला आवडते याचा अर्थ आपल्या मनातल्या काही भागाला ती व्यक्ती आवडलेली असते आणि काही भाग त्या व्यक्तीच्या बाबत प्रतिक्रिया रहित असतो. मनाचं काम तर फार मोठं लोकशाही पद्धतीने चालतं. जसं तुम्हाला एक व्यक्ती 55% आवडते तसं 55% निवडून आलेले सत्ताधीश देखील होतात. पण मग नंतर ते जसा जसा राज्यकारभार करायला लागतात तेव्हा 55% लोक हे हळूहळू अल्पमतात जायला सुरुवात होते. जनता त्यांना नाकारायला सुरुवात करते. त्यांची अनेक कर्म अनेक कृत्य बाहेर येतात, त्यांचे अनेक विचार बाहेर येतात, ते पसरतात आणि जे 45% असतात अल्पमतात असतात ते हळूहळू 55-60% जातात. पुढच्या वेळेला हे मागं पडतात आणि ते पुढे येतात. मनातही तसंच असतं. आज एक निर्णय तुम्ही घेतला आणि तो झाला, अंमलात येईपर्यंत जो भाग तटस्थ असतो त्याबाबत तो मग नंतर विरोधी मत व्यक्त करायला सुरुवात करतो मनाचा भाग. आमच्या मुलाला आम्ही या कोर्सला घातलं, घालेपर्यंत निस्संदिग्ध असतो, जातो स्वतः फी भरून येतो आणि मग जो तटस्थ भाग असतो तो डोकं वर काढतो की हा त्या कोर्समधून अजून 4 वर्षांनी बाहेर पडेल, तेव्हा 4 वर्षांनंतर काय परिस्थिती असेल हे तुला आता माहितीये का, असा प्रश्न तटस्थ भाग विचारतो. आणि बहुमताला माहित नसतं की 4 वर्षांनी काय होईल आणि हळूहळू संशय बळावतो. 1-2 वर्षात वाटायला लागतं की निर्णय चुकला. अगदी लोकशाही पद्धतीसारखं मन काम करत. द्वंद्वात्मक भाग असतो, द्वंद्वात्मक भाव असतो. तरी व्यभिचार रहित आज जागा आहे. पुढे जर सरकता आलं तर सर या. तरी व्यभिचार रहित चित्ते म्हणून साधना करताना देखील अनुग्रहाच्या वेळेला कोणाकोणाला असं होतं की कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि नंतर 1-2 वर्षांनी असं वाटतं की ध्यानाच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी साधनेच्या ऐवजी प्रयत्न केला असता तर एखाद्या वेळेला बरं झालं असतं का. आणि मग हळूहळू जो बहुमतात असतो तो अल्पमतात जाऊन अल्पमतातला बहुमतात जाण्याची शक्यता असते. या तंत्रांकडे जातोय आणि मग तिथं नको असं वाटून दुसरीकडे जाण्याची प्रवृत्ती निर्माण होते. हे कालांतराने घडतं. हे सगळं घडण्यासाठी 2-5-10 वर्ष जायला लागतात पण जातात. कारण व्यभिचार हा चित्तामध्ये असतो म्हणून हे असं होतं. इथं म्हणतात व्यभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. कारण गुणांना देखील गुणातीत होण्यासाठी जी प्रक्रिया आहे त्यामध्ये तटस्थ राहणं, उदासीन राहणं, समत्वानी पाहणं, धीरत्वानी सहन करणं, सर्वारंभ परित्यागी असं असणं, या सर्वांच्या बरोबर त्या त्या वेळेला निर्माण होणारे भाव आहेत. तर ते भाव दाबून टाकण्याएवढी स्वतःची ताकद देखील लागतेच. ही ताकद संतांच्या सहवासात एकतर प्राप्त होते किंवा संतांच्या सहवासाबद्दल जर शंका निर्माण झाली तर ही जी ताकद आहे ती ताकद वापरली न जाता तो गुणांच्या ताब्यात जाण्याची शक्यता असते. तरी व्यभिचार रहिते चित्ते भक्ती योगे माते सेवी तो गुणाते जाकळू शके. तरी कोण मी, कैसी भक्ती, अव्यभिचारा काय व्यक्ती, हे अभवीची निरुती होवावी लागेल. म्हणून हे स्पष्ट व्हायला लागेल की मी म्हणजे कोण मी. जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी म्हणजे कोण, कोणत्या गुणांनी युक्त, माझी भक्ती करायची म्हणजे काय करायचं आणि माझ्याशी अव्यभिचार चित्ताने राहायचं म्हणजे काय करायचं, हे अभवीची निरुती व्हावी लागेल याच्याबाबत निसंदिग्धता प्राप्त होणं गरजेचं आहे, याचं विवरण होणं गरजेचं आहे. आणि जर विवरण होणं गरजेचं असेल तर हे पार्था ऐक. तरी पार्था परी येसा मी तव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नाची कीतो. रत्नाची रत्नाचं तेज, रत्नाची किळा आणि रत्न हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाही का? द्रवपणची नीर, द्रवपण आणि पाणी हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. द्रवपणची नीर, अवकाशची अंबर, गोडी त्याची साखर आण नाही. गोडी ही निर्गुण संकल्पना आहे आणि साखर ही सगुण आहे आम्हाला दिसते, पण गोडी पण ते दोन्ही एकच आहे. द्रवपणा आणि पाणी, द्रवपणा ही निर्गुण संकल्पना आहे. द्रवपणा म्हणजे काय? पाणीच दाखवायला लागतं, त्यामुळं निर्गुणाचा बोध हा सगुणांनीच होतो, सगुणाकरताच होतो. ज्या रत्नाला किळा नाही त्याला तुम्ही रत्न म्हणाल? तुमच्या समोर आणून ठेवला हा दगड याला रत्न मानाल? त्या रत्नातून किळा फाकायला पाहिजे की नाही? पण ही किळा निर्गुण संकल्पना आहे आणि रत्न तर तुमच्या समोर ठेवलेला एक दगड आहे, पण त्याच्यातूनच ती जशी किळा फाकायची. आघवीची निवृत्ती व्हावी लागे. कोण मी, काय भक्ती, हे सगळं नीट समजायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज. वन्नी तेची ज्वाळ, दळाची नाव कमळ. एक एक पाकळ्या जर बाजूला काढल्या तर कमळ नावाचा कोणताच पदार्थ शिल्लक राहत नाही. ती जी वेगवेगळे दळ आहे, कमळ दळ पाकळ्या, ते सगळं मिळूनच कमळ आहे. रुख तेची डाळ फळाधिक. आणि विश्वास ठेवायला पाहिजे, कि जो गुंधा आहे, खोड आहे, तोच फांद्या झालेला आहे आणि फळाधिक सगळं तोच झालेला आहे, एकच आहे तो. तुम्हाला फळ हवे म्हणून जो गुंधा आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, तो कापला तर फळ मिळणार नाही. ते सगळं मिळून एकच आहे. अगा हिम जे आकर्षले त्याची हिमवंत जे बी झाले. पाण्याला थंडी लागली तेच पाणी बर्फ झालं. नाना दूध मुराले त्याची दही. दही या नावाचा कोणताही स्वतंत्र पदार्थ नाही. विरजण घातल्यानंतर दूध मुरून गेलं तर तेच दहीपणाला प्राप्त झालं. तैसे विश्व येणे नावे हे मीची पै आघवे घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. त्या प्रकाराने विश्व या नावानी मीच नटून राहिलेलं आहे. विश्व आणि मी एकच आहोत. मी विश्वापेक्षा जराही निराळा नाही. मी ही विश्वातील एक घटना आहे. मी हा विश्वातला एक अविभाज्य भाग आहे. जसं मातीचं एक ढेकूण आणि कणभर माती हे फक्त भेदानी आकारांनी वेगळे, पण त्या कणापासूनच जसं ढेकूण बनलेलं असावं, तसं सगळं विश्व आणि मी हे एकरूप आहोत. प्रथम देहाच्या अंगाने देखील विश्व ही जी घटना आहे ती आणि मी देह हे एकमेकांशी अगदीच सजातीय आहोत. आणि देहाच्या बुडाशी असणारा जो आत्मा आहे सच्चिदानंद स्वरूप शुद्ध जाणीव स्वरूप, तर तो आणि देह या देखील स्वतंत्र घटना नाही. जसं रत्नाचीच किळा असावी तसंच आत्म्याचाच प्रकाश डोळ्यामार्फत कानामार्फत वाणीमार्फत स्पर्शामार्फत बाहेर पडत असतो. अर्थात माझाच प्रकाश सगळ्या विश्वाच्या अंगाने बाहेर पडतो आहे. तैसे विश्व येणे नावे हे मी चिपई आघवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. तशा प्रकारे हे विश्व पहा, घृताचे थिजलेपण न मोडिता घृतची जाण का नाटिता काकण सोनेची ते, न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिका जेवी, म्हणोनी विश्व पण जावे मग तई माते घेयावे, तैसा नव्हे आघवे सकटची मी. तूप थिजलेलं आहे काय आणि पातळ झालेलं असलं काय, पातळ तुपात देखील तळाशी काही अशी विरी असतेच, त्याचं थिजले पण जरी मोडलं नाही तरी ते तूपच. किंवा तुमचा दागिना आहे तो आटवला नाही तरी ते सोनच आहे, फक्त तो घडलेला आहे म्हणून तुम्ही त्याला सोनं म्हणत नाही, तुम्ही त्याला बांगड्या म्हणता, पाटल्या म्हणता, कानातलं म्हणता, नाकातलं म्हणता, गळ्यातलं म्हणता आणि कशा कशातलं जे काही दागिने घातले जाऊ शकतील ते जिथं जिथं दागिने घातले जाऊ शकतील, मग कंबर आहे, दंड आहे, काय जे असेल ते असेल, पण तुमची वाखी जरी असली तरी देखील ते सोनच आहे. तुम्ही त्याला म्हणता काय जे नाव ते तुमच्यापाशी, नाटिता काकण सोन्याची ते, न उकलिता पटू तंतूची असे स्पष्ट. कापडामध्ये उभे आडवे धागे सगळे, त्या धाग्यांमुळे वस्त्र विणलेलं असतं. काही जणांना सवय असते असे बसल्या बसल्या सतरंजीचे धागे काढतात, असा निघतोय निघतोय म्हटल्यावर पुढं 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 ढकलत जा, तो समजा काढला मग तो सोडवला, त्याला पीळ असतो तो सोडवला, त्याच्यात कापूसच असतो पण तो तो सगळा उचलायला लागत नाही, तो तंतूच पट झालेला असतो. न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू मृत्तिका जेवी. तसं घटामध्ये माती कशी आहे ते पाहण्यासाठी तो घट विरवून टाकण्याची काही गरज नाही, तो घट पाहूनच मातीचा आहे असा बोध असावा. म्हणून मी विश्व पण जावे मग तई माते घेयावे, तैसा नव्हे आठवे सकटची मी. सगुण रूपाने भरलेलं जगत सगळं जावं आणि मग निर्गुण परमात्मा शिल्लक राहावा तसं काही नाही. आघवे सकटची मी कृष्णपण जावं आणि मग खरं निर्गुणाला आम्ही मानतो म्हणून खरं काय ते शिल्लक राहावं तसं होण्याची काही गरज नाही. जे जसं दिसतं आहे तसं सगुणाची सेज निर्गुणाची बाज, सगुण आणि निर्गुण दोन्ही विलक्षणच आहेत. जगत प्रचितीला येतं ते परमात्म्यामुळेच येतं, मी प्रचितीला येतो ते परमात्म्यामुळे येतो. जगताला जे लावायचं ते मी मला तुम्ही तुम्हाला देहाला लावून पहा. जगत जे दिसत आहे ते परमात्म्यामुळं, मी जे दिसतो आहे ते आपल्या परमात्म्यामुळं, आत्म्यामुळं, जीवशक्तीमुळं. ती जावी मग लवकरात लवकर हा देह देखील जाळा पुरा काय त्याची विल्हेवाट लावा, नाहीतर उरलेल्यांना उगीच त्रास नको. काहीतरी झटकन संपवून टाका त्याने, कारण देहात तसं काही नव्हतंच. पण नव्हतं जर म्हणावं तर तो देहच आकर्षक वाटत होता, त्या देहानेच भुरळ पाडलेली होती. म्हणून परमात्मा आणि देह हे एकमेकांपासून वेगळे नाही काढता येणार. जगतातून ईश्वराला काढून नाही घेता येणार, परमात्म्याला काढून नाही घेता येणार. उलट जगत हा त्याचाच तर पसारा आहे. म्हणून विश्वपण जावे मग तई माते घेयावे, तैसा नभे आघवे सकटची मी, ऐसे मी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे. म्हणून तुम्ही जेव्हा रूप पाहता त्याच्या आत परमात्मा पाहणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती. तुम्ही संतान बरोबर राहता तेव्हा परमात्म्याबरोबर राहता हे समजणं, आणि आत परमात्म्याचा स्पष्ट बोध ज्याला आहे अशा परमात्म्याबरोबर राहता हे पाहणं म्हणजे अव्यभिचारी भक्ती. ते म्हटले ना, हे सगळं नीट समजून घ्यायला पाहिजे म्हणून थोडा वेळ पुढे गेला तरी पर्यंत वाचलं. ऐसे नि माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणीजे, येथ भेद काही देखीजे तरी व्यभिचारू तो. अजून ओढे आहेत, अजून पुष्कळ 20 ओढे आहेत, पुढच्या वेळेला बघू. अतिशय सुंदर मला असं वाटतं की फार मोठी उंची तत्वज्ञानाने या ठिकाणी गाठली असा हा श्लोक आहे. आणि याचा पुढचा श्लोक हरी हरी विठ्ठल 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 विठ्ठल
नमितो योगी थोरयागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.